गणेश रूपाचा ज्याने जसा ध्यास घ्यावा तशा स्वरूपाच्या दर्शनाची त्याला प्रचिती लाभते. सर्वसामान्यांना सुखकारी दुःखहारी रूपात दिसणारा गणपती एखाद्या संताला मात्र ओंकार प्रधान रूपात दर्शन देतो.
गणेशाचे ओंकार